श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 49वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचन्द्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। सांगोपांग सद्गुरुस्तवणे ठकले वेद आणि पुराणे तेथे मी अजाण नेण ते पणे बरे राहणे निवांत खरे पाहता धरावे मौन हेच की वस्तुत सद्गुरुस्तवन परिसाईचे एक एक गुण पाडिती विस्मरण मौनाचे धन्य साईची अगाध लीला पाहता निवांत राहवे नमजला पक्वान गोड लागता जिव्हेला मनी आठवला श्रोतृवृंद तयासी ही पंक्ती जेणे निजरसानंद दुणावे ऐसे माझिया घेतले जीवे तेणे ही रस सोये निडारली मोठे गोड खरे पक्वान पंक्ती नसता स्नेही सज्जन नावडे ते एकट्या लागून फिके गोड पण साई सकळ अवाप्त काम साई सकळ संतल लाम साई निज भक्त विश्राम धाम दुर्धर भव भ्रम निवारक अनिर्वाच्य तयाची लीला वर्णवे नाम गवाणीला अतर्क्याची अतर्क्य कला केवी मजला कळेल कल्याणाचे जे कल्याण तो हा साई निज कृपे जाण देई निज कथेचे स्मरण ग्रंथ हा परिपूर्ण करावया गाऊ जाता अगाध महिमान समर्थ कोण कराया कथन पराजे थे निघे परतोन पश्यंती मध्यमा कोण कथा तिघी जे थे नुघडती वदन चौथी वई खरी तेथे कोण हे मी जाणे जरी संपूर्ण तरी हे सद्गुरुचे पायी नवी नटता यथार्थ स्वरूप येई नाहाता संत श्री हरि स्वरूप स्वता कृपा हस्ता प्रार्थावे गुरुचरणाची आवडी हेची आपुली सर्वस्व जोडी संत सहवासाची गोडी प्रेम परवडी लागो आम्हा जया पूर्ण देहाभिमान तयान साजे भक्त अभिधान स्वये जो पूर्ण निरभिमान करे भक्त पण त्या श्रेष्ठत्वाचा अभिमान लाठा, केवळ दंभाचा जो वसवटा, तयाची प्रतिष्ठा ती काय, आपुल्याच गुरुची कीर्ती, अभागी जे प्रेमे न गाती, बधिर न सुनी जे नायकती, ते मंदमती मूर्तिमंत, तीर्थव्रत यज्ञदान याहुनी थोर तपाचरण, त्याहुनी अधिक हरिभजन, निज गुरु ध्यान सर्वाधिक, साईच त्याचे या भक्तांचे ध्यान, साईच त्यांचे देव देवतार्चन, साईच त्यांचे गुप्त निधान, रक्षावे परी अकृपणत्वे, यदा कदा येई मज आळस, परी न अंतर्यामी साईस, विसर पडता कथा न कास, देई मज वेळेस आठवण, बसू म्हणता क्षण निवांत, माझे काही न चाले तेथ, कथाईसी स्फुरे अकल्पित, लेखणी हातात घेणे पडे, ऐसिया त्याच्या अगाध कथा, ऐक वावया त्या निज भक्ता, आणिक माझिया निज स्वार्था, मजया सच्चरिता प्रवर्तविले, नाही तरी संतांची या कथा, ज्याचा तो चरचिता लिहिता, तयाची ती स्फूर्ती नसता, केवळ नीरसता पदोपदी, असो कृपाळू साईनाथ, प्रवेशूनी मनमनात, करवूनी घेतला आपुला ग्रंथ, माझेही मनोरथ पुरविले, मुखी श्री साई नामावर्तन, चित्तितयाचे वचन चिंतन, मनीतयाचे मूर्तीचे ध्यान, पूर्ण समाधान येणे मज, वदनी श्री साईचे नाम, अंतरी श्री साईचे प्रेम, ज्याचे साई प्रीत्यर्थ कर्म, ऋणाई तपरम त्या साई, तुटावया संसार बंधन, याहुनी नाही अन्य साधन, साई कथा परम पावन, सदा सेवन सुखदाई, पायी साई सी प्रदक्षिण, करा श्रवणी सच्चरित श्रवण, सर्वांगी द्या प्रेमालिंगन, डोळा घ्या दर्शन साईचे, साष्टांगी यावे लोटांगणी, मस्तक ठेवावे तया चरणी, जिव्हा लावावी तन्नाम स्मरणी, नासिके अवक्राणी निर्माल्य, आता पूर्व कथानुसंधान, गताध्यायी श्रोतया लागून, चमत्कार प्रिय भक्त कथा कथन, कथिन हे वचन दीधले, स्वयेन स्वार्थ परमार्थ परायण, नसता संतांचे अधिकाराची जाण, केली या कोणी तयांचे वर्णन, अविश्वासी मन जयाचे, स्नेही कथिता साईच्या गोष्टी, ऐके परी तो दोषैक दृष्टी, तया न मिळता स्वानुभव, निघाले पर्यटन करावया। परिसाईची कला कुसरी प्रकाशी जो सकळांतरी, ते लाघवती नवल परी कोण निर्धारी जाणील। हरी भाऊ शिर्डी सनिघता कारण कळले साई समर्था, केवळ चमत्काराचा भोगता तितुकीच पात्रता तयाची। तितुकीच तया दावी सुणूक घेया पुलासा करूनी निष्टंक, तयाच्याही श्रमाचे सार्थक युक्ति प्रयोजक संत खरे। कोपर गावी स्नेही समेत हरी भाऊ बैसले टांग्यात, गोदावरीत होऊनी सुस्नात निघाले शिर्डी प्रत अविलंबे। येताच कोपर गावाहून हस्तपाद प्रक्षाळून हरी भाऊ संतावलोकन करावया जाण निघाले। पायी कोरे पादत्राण माथा जरीचा फेटा बांधून, साईबाबांचे घ्यावया दर्शन उत्कंठित मन हरी भाऊ। मग ते येता मशिदीसी दुरुनी देखुनिया साईसी, वटले सन्निद जाऊनी त्यासी लोटांगणे सी वंदावे। परिपादत प्राणांची अडचण ठेवावयान निर्भय स्थान, तेथेची एक कोपरा पाहून त्यातची ती सारून ठेवियल। मग ते वरती दर्शना गेले, प्रेमी साईचे चरणा वंदिले, उदी प्रसाद घेऊन परतले वाड्यात निघाले जावया। पायी घालू जाता पायतण मिळेना पाहता शोध शोधून, परतले अनवाणी खिन्न वदन आशा ते सांडून समूळ। कारण तेथे मंडळी हार येती जाती वारंवार, उसावे तरी कोणास साचार काहीही विचार सुचेना। ऐसे तयांचे दुश्चित मन डोळिया पुढे पादत्राण, चित्तास पादत्राण चिंतन सर्वानुसंधान पादत्राण। हौस सारिके विकत घेतले पादत्राण गेले हरवले, अर्थात कोण्या चोराने चोरिले निश्चय वाटले तयास। असो पुढे समाधान चित्तास, सभा मंडप साईचे स्थान तेथून साईची दृष्टी चुकवून, कोणी न्यावे माझे पायतण आश्चर्य लहान हे काय। लागली तया हुरहुर चित्त नाही अन्न पानावर, मंडळी समवेत आले बाहेर आसवू कर धुवावया। इतुक्यात एक मुलगा ठरवल्या पादत त्राणाचा बाहुटा लावून एका काठीचे शेवटा पातला त्या ठाया अवचित मंडळी जेवुनी आचवीत मुलगा आला शोध करीत म्हणे बाबा मज पाठवीत काठी ही हातात देवुनी हरी का बेटा जरी का फेटा ऐसा पुकार करीत जा बेटा याच त्या माझ्या ऐशी या उत्कंठा झोंबेल त्या देवुनी टाकाव्या परी जो आहे हरी का बेटा आहे तयाचा जरीचा फेटा आधी हे निश्चित झाली या शेवटा द्याव्यान बोभाटा करावा येताई सा पुकार कानी ओळखोनी त्या वहाणा नयनी हरी भाऊ गेले धावूनी साश्चर्य मनी जाहले आनंदाश्रू आले डोळा हरी भाऊस गहिवर दाटला देखूनी गेलेल्या पायतणाला चमत्कारला अत्यंत म्हणती मुलास ये ये इकडे पाहुदे आण वहाणा मजकडे पाहुनी वदया तुझ कोणीकडे गिवसल्या रोकडे मज सांग मुलगा म्हणे ते मी नेणे मजला बाबांची आज्ञा मानणे हरी का बेटा असेल तेणे जरीचा फेटा दावणे मज तया सची मी देईन वहाणा मज इतराची ओळख पटेना पटवील जो या बाबांच्या खुणा तोच या वहाणा घेईल अरे पोरा त्या माझ्याच वहाणा हरी भाऊ म्हणता देईल मग तो सकळ बाबांची या खुणा पटवी मना पोराच्या म्हणे पोरा मीच रे हरी कान्होबाचा बेटा ही वैखरी सर्वथैव आहे की खरी मज सर्वतो परी लागतसे आता पाही खेटा जरीचा फिटेल तुझे संशय मनीचा मग मी ठरेन दावान इतरांचा यावरी झाली तेव्हा मुलाची समजूत महाणा दिधल्या हरी भाऊ प्रत पुरले तयाचे मनोरथ साई हे संत अनुभविले आहे माझा फेटा जरी ही काय तो परी दृश्यमान परी मी असता देशांतरी शिर्डी समाजी पहिलीच फेरी साई बाबांस कैसी ये परी मन्ना महरी ठाऊक कान्होबा हा माझा पिता कोणी पाहिला सवर का या नामे तया उपलक्षिता अति आश्चर्यता वाटली पूर्वी साई संत महत्ता माझे स्नेही मजला सांगता अवमानिली मी त्यांची तैसा भाव हरि भाऊ सतैसाची अनुभव संत परीक्षण लाल सा स्वभाव परमार्थ हाव नाही मनी साई समर्थ महानुभाव स्नेही सोयरे कथिती अनुभव आपण स्वये पहावा नवलाव शिर्डी सजावया कारण हे संत चरणी वहावा जीव तेणे गिवसावा देवाचा ठाव मनी नाही यत्किंचित डाव सरड्याची धाव कोठवरी जाऊनिया संताचा दारा पाहू आदरिले चमत्कारा तव जोड पाद त्राणाचा कोरा आला की घरा घर पोच नातरी क्षुल्लक पायतण गेल्याने काय मोठी नागवण परीत दर्थ मनाची वणवण ते सापडल्या वीण राहेना संत प्राप्तीचे मार्ग दोन एक भक्ती दुजा ज्ञान ज्ञान मार्गीचे साया सगहन भक्तीचे साधन सोपारे ऐसी सोपी सुलभ भक्ति तरी अवघे ती कान करीती तिजलाही महद्भाग्य संपत्ति असताच तत् प्राप्ति घडतसे कोटी जन्मांचे पुण्य असते तेव्हाची संताची गाठी पडते संत समागम सौख्य घडते तेणेच विकास तेनी जभक्ती आम्ही सर्व जाणो प्रवृत्ती तेथेची आसक्ती नेणो निवृत्ती ऐसी जेथे मनाची वृत्ती ती काय भक्ती म्हणावी जैसी जैसी आमुची भक्ती तैसी तैसी आम्हासी प्राप्ती हे तो केव्हाही घडणार निश्चिती येथे न भ्रांती तिळ मात्र विषय भोगार्थ अहर्निशी आम्ही जमलो साई पाशी या आमाते देणगी ही तैसी परमार्थी आसी परमार्थ असो आता आणि कैक सोमदेव स्वामी नामक करावया साईची पारख पातले प्रत्यक्ष शिर्डीत सनय कोणी सशे सहा उत्तर काशी माझी पहा गृहस्थ भेटला भाईजी सहा पांथस्थ निवहा माझी स्थित प्रसिद्ध कैलासवासी दीक्षित भाईजी त्यांचे बंधु विश्रुत बद्री केदार यात्रा करीत असता हे भेटत मार्गात बद्री केदार मागे टाकिले भाईजी मग खाली उतरले ठाई ठाई विसावे लागले दिसले बसलेले पांथस्थ तया माजील एक असामी तेच हे पुढे हरिद्वाराचे स्वामी सर्वत्र विश्रुत याच नामी लागले लगामी बाबांच्या त्यांची ही कथा बोधप्रद बाबांचे स्वरूप करील विशद श्रवण क करता देईल मोद निजानंद सर्वत्रा प्रातर्विधि सजाता भाईजी भेटले मार्गी हे स्वामीजी गोष्टी बोलता बोलता सहजी प्रेमराजी प्रकटली गंगोत्री सा अध प्रदेश बुवा असता उत्तर काशीस देहराडून हून सत्तर कोस तेथे हा सहवास झाला लोटा घेऊनी बहिर दिशेस निघाले बुवा प्रातस्तमयास भाईजी ही तया स्थळास त्याच कार्यास निघाले प्रथम उभयता दृष्टा दृष्टी पुढे मार्गात परस्पर भेटी परस्परांच्या कुशल गोष्टी सुख संतुष्टी चालल्या करू लागता विचार पूस प्रेम आले परस्परास ठाव ठिकाणा एकमेकास पुसावयास लागले हरिद्वारी तुमसावास नागपुरी आम्हा निवास कधी जेव्हा त्या बाजूस येणे झाली आस दर्शन द्यावे यात्रा करीत याल जेव्हा पुनीत करावे आमुसे गेहा पुनर्दर्शन आम्हा घडवा अल्पसेवा घ्या आमुची असू द्यावे आमुसे स्मरण लागावे आमुसे घरास चरण हेच आमुसे आहे विनवण पुरवो नारायण ही इच्छा एकोणीसशे सहा साली उत्तर काशीची खाली परस्परात हे भाषा बोली होऊनी गेली या परी परस्परांचे ठाव ठिकाण घेतले उभयताही पुसून पाहुनी जवळ आले मैदान निघाले सोडून अन्योन्या जाता पाच वर्षांचा काळ येता साई समागम वेळ भाईजींच्या भेटीची तळमळ लागली प्रबळ स्वामींच सन एकोणीसशे अकरा आले स्वामीजी नागपुरा तेथे श्री साई नाथांचे चरित्रा परिसता पवित्रानंदले देती भाईजी शिफारस पत्र सुखे गाठावे शिर्डी क्षेत्र ऐसी योजना ठरवूनी सर्वत्र सोडिले नागपूर स्वामींनी उतरता ते समसमान कोठेही एका संताचे आचरण ನಿಜ ಕಲ್ಯಾಣ ನಾಗವಣ ಸ್ವಾಮೀಜಿ ಕಲ್ಪನಾ ಸ್ವಾಮಿಂಚಾ ತಯಾ ಸವೆ ಅಸಲೇ ಜನ ಮಶೀದಿಚೆ ಕರಸಾಚೆ ನಿಶಾಣ ದೃಷ್ಟಿ ಪಥಾತ ಏತಾ ದುರುನ ಕರಿತ ವಂದನ ಪ್ರೇಮಾನೆ ಪುಡೆ ಘಡೇಲ ಸಾಯಿ ದರ್ಶನ ಮಣೋ ನಿಜರಿ ಕಾಹಿ ಅವಮಾನ ಸಾಹೇನಾ ನಿಶಾಣ ದರ್ಶನೆ ಪ್ರೇಮ ಸ್ಫುರಾಣ ಹಾತೋ ಸರ್ವತ್ರ ಅನುಭವ ಜಾಣ ಹೇತೋ ಭಕ್ತಿ ಪ್ರೇಮ ಲಕ್ಷಣ ಕಾಹಿ ವಿಲಕ್ಷಣ ಹೇ ಧನಸೆ ಪರಿಸ್ವಾಮೀಂಚಾ ಕುತ್ಸಿತ ಮನ ಕಲ್ಪನಾನ್ವರಿ ಕಲ್ಪನಾ ವಿಚಿತ್ರ ರಚನಾ ಮನಾಚಿ ಪತಾಕಾಂಚಿ ಆವಡ ಮನ ಈ ಕಾಯ ಸಾಧುತ್ವಾಚಿ ಕಲ್ಪನಾ ದೇವಳವರಿ ಲಾವಾವೆ ನಿಶಾಣ ಹಾತೋ ಹೀನ ಪಣ ಸಾಧುತ್ವ ಸಾಧು ಮಜ ಅನುಗ್ರಹ ಸಾಯಿಂಚಾ ಉಗಾಚಾ ಲೋಮಿಯೇಥವರ ಸ್ವಾಮಿ ಸಥೋರ ಉಪಜಲ ಅನಾದರ ತೆಥುನಿ ಪರತಾವಯಾಚಾ ನಿರ್ಧಾರ ಕೇಲಾ ಮಗ ಸಾಚಾರ ತತ್ಕಾಳ ಲೋಕೇಶಣೆ ಸಾಧುಹಾಣಿ ತೋ ನಿದರ್ಶನ ಹಾಚಿ ಸಂತತ್ವಾಸಿ ಉಣೇಪಣ ಕಾಯ ದರ್ಶನ ಜಾಣೆ ಮ್ಯಾ ಘೆತಲಿಯಾ ಹೇ ಐಸೆ ದರ್ಶನ ಹೇಣೆ ಕೈಸೆ ನಿವಾವೆ ಮನ ಹೇ ತೋ ದಂಭಧ್ವಜ ಪ್ರದರ್ಶನ ಸಮಾಧಾನ ವಿಚಾರ ಬರ ಖಜೀತ ಖರಾ ಜಾಲೊ ಮೀ ಸಹವಾಸಿ ಮಗ ಮಣತಿ ತ್ಯಾನ್ಸಿ ಇತಕೆ ದೂರ ಆಲಾ ಕಶಾಸಿ ಕೇವಳ ನಿಶಾಣೆ ಚಿತ್ತ ವೃತ್ತಿಸಿ ಖಳಬಳ ಐಸಿ ಕಾಝಾಲಿ ಆತ ಆಪಣ ರಥ ಪಾಲಕಿ ಘೋಡಾ ಸಕಳ ಸರಂಜಾಮ ಪಹತಾ ನಿಖಳ ಕಿತಿ ಮಗ ತಳಮಳ ಲಾಗೇಲ ಪರಿಸೂನಿ ಸ್ವಾಮಿ ಅಧಿಕ ಚಿಬಿಗಡೆ ಜಯಾನಗಾರೆ ಪಾಲಕ್ಯಾ ಘೋಡೆ ಐಸೆ ಸಾಧು ಮಿಜಾಸಿ ಬಡೆ ಮ್ಯಾಕಾಯ ಥೋಡೆ ಐಸೆ ವಿಚಾರ ಏ ಊನಿ विचार नाही बरा रस्ता धरा की नदीचा मग बरोबरी लवाट सरू लागले तयास आग्रह करू आला त आपण येथ वरू नका हो फिरू माघारा आल्या सारखे चला की पुढे नका करू हे तर्क कुडे हे निशाण जे मशिदी उडे साधू कडे ना संबंध या साधू सन लगे निशाण न लगे लोकेशणा न लगे मान ग्रामस्थांस हे आवडे भूषण भक्ती प्रमाण कारण या पाहून का की तुम्ही निशाण जाऊन घ्या नुसते दर्शन राहून का तै एक क्षण जाकी परतो न माघारा इतुक्यात येता शिर्डी जवळ वाटले उपदेश ऐकोनी तो सरळ काढून टाकावी मनाची मळमळ पुनश्च हळहळ नसावी असो श्री समर्थ दर्शने करून बुवा गेले विरघळून प्रेम आले डोळा भरून कंठ सद चित्त झाले सुप्रसन्न नयन उल्हासे सुख संपन्न कधी चरण रज स्नान करीनैसे त्या झाले पाहता रूप ते नेटक मना नयना पडले टक पाहत ची राहिले टकमक मोहे अटक पाडिली कुतर्क मनी ते जिराले चित्त दर्शनानंदी विराले सगुण रूप नयनी मुराले बुवा झाले तल्लीन डोळा देखता महानुभावा परम आल्हाद सोमदेवा आत्मा रामा जाहला विसावा वाटे वसावा हाठाव दर्शनेच विकल्प मावळे बुद्धी ठाईच ताटकळे दुजे पण समस्त विरघळे ऐक्य जाहले वाचेसि निशब्दत्वे मौन निमेषोन्मेष रहित नयन अंतर्बाह्य चैतन्य घन समाधान समरसे निशाण दर्शने आधी मुरडले पुढे प्रेमोद्रेके निडारले सात्विकश भावे उभडिले वेढिले प्रेमे बाबांचे जेथे मन पूर्ण रंगले तेच आपुले स्थान वहिले हे निज गुरुचे बोल आठवले प्रेम दाटले बुवांना बुवा हळूहळू पुढे येती तो महाराज रागास चढती शिव्यांची त्या लाखोली वाहती तो त्या प्रीती द्विगुणित समर्थ बाबांची करणी अचाट तयांचा तो विलक्षण घाट नारसिंह अवताराचा थाट आटो काट आणिला थोता खबरदार माझ्या मशिदीसी जर तू येशील मागुता, जो लावितो मशिदीस निशाण कशा सवावे त्याचे दर्शन, हे काय संतांचे लक्षण येथे न क्षण एक कंठावा, असो पुढे सभा मंडपी स्वामी प्रवेशत, दुरुनी पाहुनी साईची मूर्त स्वामी सी निवांत राहवेना, हा आपुलेच विचारांचा प्रतिध्वनी शब्दशहा तो आदळता कानी, बुवा शरमले स्थानीचे स्थानी अंतरज्ञानी किती हो आपण अप्रबुद्ध, किती महाराज तरी प्रबुद्ध, किती त्या माझ्या कल्पना विरुद्ध, किती हे शुद्ध अंतर, साई कोणास देती आलिंगन, कोणास करीती हस्तस्पर्शन, कोणास परिवारान्वित पातळी बहुनिया स्त्रियांचा गोषा नाना संकोचले निज मानसा स्वये उठूनी द्यावे अवकाशा वाटले संतोषार्थतयांचा म्हणून नाना कुठू सरते तव बाबा
सांगावया होई ना जीव बहुत चालली कुळ
उडवा उडव तेणे अधिकची संशय समुद्भव होईन माधव मन स्वस्थ मग करूनी आरदय उघडे ना नाही जे घडले तिकडे ते साग्र माधव रावाची आहोडे कथूनी कोडे उलगडिले काय बाबा किती दक्ष जावो कोणाचे कोठे ही लक्ष ते तो स्वये अंत साक्ष सर्व प्रत्यक्ष तयाचे ऐसी ही त्रोटक अभिनव वार्ता परिसता साश्चर्य होईल श्रोता पाहू जाता येथील मथितार्था स्थैर्य गंभीरता बहुमोल मन जातीचे चंचळ होऊन द्यावे उशृंखळ होवो इंद्रियांची खळबळ शरीर उतावीळ होऊ नये इंद्रियांचा नाही विश्वास विषयार्थ चल्य निरास होईल हो नये इंद्रियाधीन तीहीन सर्वथा राहती दाबून विधिपूर्वक तयांचे नियमन करावे पाहून प्रसंग रूप हा तो दृष्टीचा विषय सौंदर्य वस्तू भाग्य लागली या सारथी चतुर कैसे दूर विष्णु पद ते सपद परब्रह्म वासुदेव अपरनाम ते सर्वोत्कृष्ट पद पराम परंधाम परापर असो झाला हा अध्याय पुरा याहून गोड पुढील दुसरा रिझवील सद्भक्तांच्या अंतरा श्रवण करा क्रमाने असो शेवटी जगच्चालक सद्गुरुजो बुद्धि प्रेरक तयाचे चरणी आभार पूर्वक हे माड मस्तक अर्पितसे स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते संत परीक्षण मनोनिग्रहणम नाम एकोन पंचाशत्तमोध्यायः संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभम भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।